काढला इंद्रदेवान बळ, पाहता नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ। नारद मुनी भेटले त्यांना आकाश मार्गात, मग जाता जाता विसावा घेतला मनमोहक जागेत, त्या अमरपुरी मधी इंद्र देवाच्या बागेत। झाली या इच्छा जागृत त्या बागेच तोडलंय फळ, झाली या इच्छा जागृत त्या बागेच तोडलंय फळ। पाहताना शक्तीचा काढला इंद्रदेवान बळ, पाहताना शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ। चरपटीनाथाला चौ बाजून घेरल, मग वर्तना कर्ष शस्त्र नाथानी फेकून मारल, इंद्र बागेच्या माळ्याला त्या धरणीला पाडल। अहो गेली या बातमी इंद्र देवा चिंते ना मन हळहळ, गेली या बातमी इंद्र देवा चिंते ना मन हळहळ। पाहताना शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, पाहताना शक्तीचा बळ न काढला इंद्रदेवान बळ। देव तो घाबरला, तत्काळ तिथून कैलासाचा मार्ग त्यांनी धरला। हातापाया पडून विनवी तो भोळ्या शंकराला, चला चला हो उद्ध्वस्त केला या इंद्र दरबाराला। शिवदूताच चाले ना पुढं अशी नारदाला लावली कळ, शिवदूताच चाले ना पुढं अशी नारदाला लावली कळ। पाहून नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, पाहून नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ। फेकून मारले सुदर्शन चक्राने ते मन मनात ओळखिले, वंदन करून नाथाच्या जवळ थांबिले। अशी ही कथा घडत गेली हादरला जळतळ, अशी ही कथा घडत गेली हादरला जळतळ। पाहून नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ, पाहून नाथ शक्तीचा बळ काढला इंद्रदेवान बळ।